श्रीरामनाथ भगवंस्तव सुप्रभातम्। श्रीपर्वतेन्द्रकुलवर्धनि सुप्रभातम्। श्रीरामलक्ष्मण हनुमदुपासितेश श्रीसेतुनाथ भगवंस्तव सुप्रभातम्। प्राच्य प्रतीच्य जलधी मिलितौ तरङ्गैः मन्द्रम् मृदङ्ग निनदांस्तनुतस्तवेह मूर्छम् तटाव निरुहामिह शाखिकासु तारम् समर्पयति मारुतवांशिकोऽयम्। गायन्त्यमे द्विजगणा श्रुतिरम्यमुच्यने च स्वरेण समुपाश्रितनैकशाखाः त्वत्सौखशायनिक सप्तऋषिव्रजायम् अभ्येति नन्दिमुख पार्षद दत्त मार्गः। भीषातवायमरुणो अर्करथम् युनक्ति तन्मुञ्चतम् तव दृगन्तरलीनमर्थम् पूर्वम् प्रबुद्ध गिरिजातव पादपद्मे संयोज्य नैजकर पद्ममुपस्थितेयम्। तद्भूतभिक्षय विभो शयनम् विमुञ्च बुद्ध्यस्वबुद्धकमुपस्पृश नित्यशुद्ध देवी कपोलतल दर्पणमेव पश्य पश्यानताग्रसुतरूपमिमम् गजेन्द्रम्। वाघो वृषः किमथ वेदृशमङ्गलस्ते नित्यम् यदङ्कनिलयाखिलमङ्गलाम्ब। श्रीरामनाथ भुवनावन जागरूक निद्राच्छलेन तदलम् दिश दर्शनम् नः। बुद्ध्यस्वदेव नयनोन्निशितेन तेज्य सर्वे सुरा निजकृति प्रसुता भवन्तु। धर्म्य प्रवृत्तिरपि सर्वजनोऽत्र भूयात् ते रामनाथ वृषकेतन सुप्रभातम्। रामा सहस्रशयि मे भववार्धिसेतुम् तिष्ठन्ति बन्धुमिह ते तरुणे क्षणोत्ताः। गृह्णीष्व यात्रिकशताहृतगाङ्गतीर्थम् क्षेत्रान्तरे त्वमुपयुङ्क्ष्व शिरस्थ गङ्गाम्। गङ्गाम् पुरा त्वमदधाननु सत्यमद्य गङ्गाजलैः प्रतिदिनोपहृतैर्नयेतैः। गङ्गाधरस्त्वमिति भक्तजना गृणन्ति श्रीरामनाथ तव पावन सुप्रभातम्। रत्नाकरेण च महोदधिना च तीर्थम् सम्मेल्य पावनतमम् परिगृह्यते पाद्याय पाशभृतसौ समुपस्थितोऽत्र। श्रीरामनाथ भवते शुभ सुप्रभातम्। अस्वप्रवन्तगिरयः कथमत्र नूनम् त्वद्वैभवेन हि गिरीशधृतः ससेतुः। क्षिप्तम् जले तव धनुर्हि बभारशैलान् श्रीरामनाथ भवते अद्भुत सुप्रभातम्। श्रीरामनाथ भवते अद्भुत सुप्रभातम्। त्वांसैकता कृतिमकल्पयदत्र सीता तच्चालने स हनुमानपि नैव शक्तः। तत्तत्प्रपत्यनुगुणम् कुरु लाघवम् ते श्रीरामनाथ महितं तव सुप्रभातम् काश्यामरुत्सुत समाहृत विश्वलिंग दत्ताग्र पूजन समर्पण विश्वनाथ देवी सनाथ भववारिधि सेतुनाथ श्रीरामनाथ भगवंस्तव सुप्रभातम् स्वं स्वं महत्त्वमधिकृत्य मिथो विवादे विष्णोर्विधेश्च तदमृग्य शिरोऽङ्घ्रिलिङ्गम् यत्तैजसं तव बभू स विभीषणोऽत्र तस्थापकः रघुपतीडित सुप्रभातम् श्रीगन्धमादन गिरौ द्रुहिणौ नियोज्य यज्ञेषु तद्विमल नाम भृतम् शकुण्डम् भस्मापि तद्भवमदाः प्रबलम् अलघ्नम् श्रीरामलिङ्ग भगवन्त वसुप्रभातम् अन्धाय वृद्धमुनये भवता प्रदत्तम् यद्गन्धमादन गिराविह सर्वतीर्थम् तस्याये दिशसि यौवनमक्षिताक्षम् कामेश्वरातिमहिमम् तव सुप्रभातम् देव्यः प्रकाशितवतः परिशुद्धिमग्नेः तीर्थोत्तमस्य महिमा कथमस्तु वर्ण्यः यस्मिन् समक्षमिहते सतताक्षिपाठः सीतापतीडित तवोज्ज्वल सुप्रभातम् रामो विभीषणकृतेऽनुपरोधमिच्छन् सेतोर्मुखम् यदभिनम् निज चापकोट्या तत्राप्लुता जनततिस्तव दर्शनेच्छुः श्रीरामनाथ परमेश्वर सुप्रभातम् चापश्चतुर्दश सहस्र पलाशहायः पौलस्त्यः तदपदान परम्परायः कोटिः तव स्तपन तीर्थमखानि कोट्या रामेण राघव कृताचन सुप्रभातम् सन्त्वाञ्जनेय कपि राजनलाः परेय या रामराघ स जन स्वजनो ममेति देवानरास्वकपि तीर्थकृति प्रकृष्टाः तान् पश्य ते रघुपतीश्वर सुप्रभातम् प्राक् प्रत्यगत्र हि नवाश्मकदर्भकल्पमध्ये श्रुतम् स्थलमुशन्ति हि सेतुतीर्थम् सर्वम् त्वदीयमहिमाङ्किततीर्थपूर्णम् श्रीराम पूजित विभो तव सुप्रभातम् श्रीराम पूजित विभो तव सुप्रभातम् नश्यन्ति पञ्च दुरितानि महाति बाधौ पापान्तराणि च तथा लयहीनलिङ्ग अग्रे तवाभिशमनात् तव दर्शनेन श्रीरामनाथ तव पावन सुप्रभातम् तीर्थानि सन्ति कतिवान तव स्थलेऽस्मिन् तीर्थस्य तीर्थमिहते स्मृतिमामनन्ति त्वद्भावतीर्थमनुगृह्य पुनीहितः श्रीरामनाथ तव पावन सुप्रभातम् सर्वम् जलम् यदि गतन्न भवेद्धि तीर्थम् तीर्थम् त्वदन्वय गुणात् तव भक्तसङ्गात् तीर्थाप्लवे फलमपि त्वदधीनमेव ते रामनाथ वृषनाथ शुभः प्रभातम् त्वाम् राघवो भजति हेप्सित सेतुहेतोः अस्वप्लवन्त गिरयोऽस्य तव प्रसादात् ಆಕಾಶಾಂ ಜಪನ್ನ ಶಿವಮೂರ್ಷು ಜನ ಶವಸ್ಸು ತದ್ರಾಮ ನಾಮಕೀಯತಿ ಶರತಿರ್ಮಿಥೋ ಅದ್ವೈತಮೇವ ಭವತೋ ರಥವಾಯ ದುಃಖಂ ನನ್ನೀ ಕಿಮೇಷ ಭಗವಾ ಇತಿ ವಾಯುಸೂನೌ ರಾಮೇ ಚ ರುದ್ರೈವ ಮೇ ಅಸ್ತ್ರ ಬಲಂ ತದೇತತ್ ಸ್ಯಾತ್ರ್ಯಂಬಕಸ್ಯ ಮಮ ವೇತ್ಯುಪಮಾಮಿಷೇನ ಪಿತ್ರಾದಿವಾಕ್ಯ ಪರಿಪಾಲನ ದುಷ್ಟ ಶಿಕ್ಷಾ ಶಿಷ್ಟಾನುಪಾಲನ ಕೃತೋ ಹೃತ ಧರ್ಮ ಮೂರ್ತೇ ಸ್ವಸ್ಥಾಪನಾರ್ಚನ ಕೃತೋ ರಘುನಾಯಕಸ್ಯ ಶ್ರೀರಾಮನಾಥ ತವ ವಾಮಿಘ ಸುಪ್ರಭಾತಂ ಶ್ರೀರಾಮನಾಥ ಸುಷಮಾಂ ತವ ಸುಪ್ರಭಾತೇ ದ್ರಷ್ಟುಂ ಪ್ರಫುಲ್ಲ ನಯನ ಕಮಲೇಕ್ಷಣೋಸೌ ಬ್ರಹ್ಮ ಚತುರ್ವದನತಾ ಬಹುಮನ್ಯತೆ ಸ್ವಾಂ ಸರ್ವೇ ಸಹಸ್ರ ನಯನಂ ಪ್ರತಿ ಸಾಧ್ಯ ಸೂಯಾಃ ಶ್ರೀ ಸೇತು ಮಾಧವ ಮುಖಾ ವಿಬುಧಾ ತಥಾ ಅಷ್ಟಲಕ್ಷ್ಮ್ಯಸ್ಯ ಸೇತುಪತಿ ಪಾಂಡ್ಯನಿಪಾಲಿ ಮುಖ್ಯಾಃ ಭಕ್ತಾದಿ ಗಂತಕ ಇಮೇ ಮಿಲಿತಾ ಸಮಸ್ತಾಃ ಶ್ರೀರಾಮನಾಥ ಪರಮಂ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಶ್ರೀರಾಮನಾಥ ಪರಮಂ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಅರ್ಧೇ ಜಪೇನ ಮನನೇನ ಚ ವಿಪ್ರವರ್ಯಾಃ ಭರ್ಗಾತ್ಮಕಂ ಸವಿತೃಮಧ್ಯ ವಿದೀಪ್ಯಮಾನಂ ತ್ವಾಮೇವ ಸಾಂಧ್ಯ ವಿಧಿನಾ ಸಮುಪಾಸತೇಜ್ಯ ಶ್ರೀರಾಮನಾಥ ತವ ದಿವ್ಯತಿ ಸುಪ್ರಭಾತಂ ಸಂತಾನ ಕಾಂಕ್ಷಿಣ ಇಮೇ ಸಮುಪಸ್ಥಿತಾಸ್ತ್ವಾಂ ತೇಭ್ಯೋ ದಿಶಾಭಿಲಷಿತಾನಿ ಭವಂತು ಪುತ್ರಾಃ ಸ್ವಸ್ಥಾಪಕೇನ ಪಿತೃಭಕ್ತಿ ಗುಣೇಷು ತುಲ್ಯಾಃ ಶ್ರೀರಾಮನಾಥ ಸುಗುಣಂ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಯಕ್ಷಾರದೀಯ ನವರಾತ್ರ ಮಹಾರ್ಚನಾರ್ಥೇ ರಾಮೋ ದಶಾಸ್ಯ ವಿಜಯಂ ವಿದಧೇ ದಶಮ್ಯಾ ಸಾ ಶಕ್ತಿರೀಶ ತವ ಪರ್ವತ ವರ್ಧನೀಯಂ ಶ್ರೀರಾಮನಾಥ ಇವಯೋರಪಿ ಸುಪ್ರಭಾತಂ ತೇ ಮಾಯಯಾ ಹಿ ಪರಿವೇಷಿತ ಯೇಷ ಶತೆ ವಿದ್ಯಾಮಯೇನ ವಿಭವೇನ ತವೈವ ಬುದ್ಧಃ ತೇ ಪರ್ವತೇಂದ್ರ ಕುಲವರ್ಧನಿ ಮಾತರಸ್ತು ತೇ ರಾಮನಾಥ ಯುವಯೋರಪಿ ಸುಪ್ರಭಾತಂ ಆವಾರಿಧೇ ಸರಣಮಾಚ ದಶಾನನಾಂತಂ ಅತ್ಯದ್ಭುತಂ ಸುಬಹು ಸಾಧಿರ ವಾಣ್ಯಯೋಷಃ ಜೋಂಶ ಭೃತ್ತವ ಕಪೀಂದ್ರ ಇಹಾಸ್ತಿ ಗಾಯಂ ಶ್ರೀರಾಮನಾಥ ತವ ಮಂಗಳ ಸುಪ್ರಭಾತಂ ಸಂಬಂಧ ಮೂರ್ತಿರಿಹ ವಾಕ್ಪತಿರೇಶ ಮಾತೃಭೂತಾತ್ರ ಶೋಣಗಿರಿನಾಥ ಇಹೋಪಯಾತ್ರಾಃ ತೇಷಾಂ ಶೃಣುಷ್ವ ಮಧುರ ದ್ರವಿಡ ಸ್ತುತಿಸ್ತೇ ಶ್ರೀರಾಮನಾಥ ಸುಭಗಂ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಶ್ರೀರಾಮನಾಥ ಸುಭಗಂ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಗೀತೆ ಚ ಮಂತ್ರ ನಿಗಮೇ ಚ ಪಟು ಸಮುದ್ದು ಸ್ವಾಮೀ ಮಹೀಂದ್ರ ಇಹ ಪಂತು ವರಾಣಿ ರಾಗೇ ತ್ವತ್ಕೀರ್ತನಂ ವಿತನು ತೇ ಶೃಣು ಜಾಗ್ರಿವಾಸ್ವಂ ಶ್ರೀರಾಮನಾಥ ತವ ಸುಂದರ ಸುಪ್ರಭಾತಂ ಅಧ್ಯಗ್ನಿತೀರ್ಥತಟಮಾದಿಮಶಂಕರ ಶ್ರೀಧಾಮ್ನಸ್ತದನ್ವಯ ಸಮುಜ್ವಲ ದೀಪಯೇಷಃ ಶ್ರೀಚಂದ್ರಶೇಖರ ಯದಿ ಸ್ವರನನ್ಯಗಾತ್ತೆ ಶ್ರೀಚಂದ್ರಶೇಖರ ಯದಿ ಸ್ಪದನನ್ಯಸ್ತೆ ಶ್ರೀರಾಮನಾಥ ಯುವಯಾರಪಿ ಸುಪ್ರಭಾತಂ ಸತ್ಕಾಮಕೋಟಿ ವರಪೀಠ ಗುರು ಪ್ರಸಾದ ಚೈತ್ರೋತ್ಕಲಿ ಕಲಿತ ರಾಘವ ಕೋಕಿಲೋಯಂ ಉತ್ಕೂಯತೀಗ ತವ ಕೋಮಲ ಸುಪ್ರಭಾತಂ ಶ್ರೀಮಾತೃಭೂತ ಸಮುದಂಚಯ ದೃಗ್ವಿಲಾಸ ಕೈಲಾಸತಸ್ತತಯಿತೋ ರಘುನಾಥ ಸೇತೋ ಭೂರ್ಭಾರತೀಯಮಖಿಲಾಪಿತ ವೈವಗೇಹಂ ತದ್ರಕ್ಷ ರಾಷ್ಟ್ರಮಿಲವಾಹಿತ ಸರ್ವ ಯೋಧಕ್ಷೇಮಂ ಸದಾ ವಿಜಯತಾಂ ಶಿವಮಸ್ತು ಸರ್ವಂ ಯೋಗಕ್ಷೇಮಂ ಸದಾ ವಿಜಯತಾಂ ಶಿವಮಸ್ತು ಸರ್ವಂ ಶಿವಮಸ್ತು ಸರ್ವಂ ಸುಪ್ರಭಾತ ಜನಿತ ಹೃದಯಃ ಸಮಸ್ತ ಲೋಕಾ ಭವಂತು ಸುಖಿನೋ ವಿರುಜ ಸುಭಿಕ್ಷಾಃ ಹಿಂಸಾಂ ವಿಹಾಯ ವಿವಿಧ ಧೃತ ಮೈತ್ರ ಭಾವಾಃ ಶ್ರೀರಾಮನಾಥ ಕೃಪಯಾ ದಿಶ ವಿಶ್ವ ಶಾಂತಿಂ ಶ್ರೀರಾಮನಾಥ ಕೃಪಯಾ ದಿಶ ವಿಶ್ವ ಶಾಂತಿಂ ದಿಶ ವಿಶ್ವ ಶಾಂತಿಂ